कोरोना वायरस को फैलने से रोका जा सकता है। खांसते या
हेलो देवनी मैडम बोलत आहेत ना? मैडम विशाल बोलत आहे मी परम स्पेस स्किल्स मधून। ओके ठीक आहे, त्या दिवशी मी फोन केला होता, तुम्ही म्हटलं देणार आहेत पॉझिटिव्ह नाही पाठवलो ना मॅडम, सगळी डिटेल पाठवलो व्हॉट्सअपवर। ओके ठीक।